स्तोत्र संहिता अध्याय 56 मुख्य गवयासाठी योना एलेम रहोकिम दूर असलेल्या लोकातील स्तब्ध असा पारवा ह्या चालीवर गावयाचे. पलिष्ट्यांनी दाविदाला गथ येथे धरिले तेव्हा त्याने रचिलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे देवा, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहे. दिवसभर माझ्याशी लढून त्याने माझा छळ मांडिला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवीत आहेत. माझ्याशी मगरूरीने लढणारे बहुत आहेत. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकीन. देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेविला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करीतात. त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते टपून बसतात, ते माझ्या पावलांवर पाळत ठेवितात, ते माझा जीव घ्यावयास पाहतात. इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय? हे देवा, राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजिली आहेत. माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? मी तुझा धावा करीन, त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. परमेश्वराच्या सहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरोसा ठेविला आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? हे देवा, तुझ्या नवसाचे ऋण माझ्यावर आहे. मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन, कारण तू माझा जीव मरणापासून रक्षिला आहे. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाहीत काय?